आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय महिला दिन संपूर्ण राज्यात विविध उपक्रमांनी साजरा. राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा आज प्रारंभ. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थापनावर भर देण्यासाठी देशव्यापी जल महोत्सव 2026 अभियानाला आजपासून सुरुवात. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिला दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. महिला या समाजाचा आधारस्तंभ असून जर महिला सुशिक्षित स्वावलंबी आणि सक्षम असतील तर त्या देशाला समृद्ध आणि प्रगतीशील बनवण्यासाठी मोठं योगदान देऊ शकतात असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
हमारे देश तेजी से प्रगति करे और नागरिकों के पूर्ण क्षमता का राष्ट्र हित में उपयोग हो सके इसके लिए जरूरी है कि हम ना केवल अपनी बेटियों को उच्च सपने देखने के लिए प्रेरित करें बल्कि उन सपनों को पूरा करने के लिए भी हम उनके कदम से कदम मिला के सहयोग करें. भय और भेदभाव से मुक्त वातावरण में महिलाएं राष्ट्र निर्माण में अपना सर्वश्रेष्ठ योगदान दे सकते हैं.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं महिलांसाठी अस्मिता राष्ट्रव्यापी एथलेटिक्स लीग स्पर्धा आयोजित केली आहे. देशभरात खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत या अस्मिता लीग स्पर्धांचं आयोजन होत असून देशातल्या तळागाळातल्या महिला आणि मुलींना एथलेटिक्स स्पर्धांसाठी व्यासपीठ मिळवून देण्याचं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर इथं आज केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते महिलांसाठी विशेष अस्मिता लीग स्पर्धेचं उद्घाटन झालं. तसंच महिलांसाठी वॉकेथॉन आणि सायकल स्पर्धांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. अकोला आणि यवतमाळमध्ये अस्मिता महिला लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली. वयोगट 13 वर्ष 13 ते 18 18 ते 29 या वयोगटातील युवतींकरिता 100 मीटर 200 मीटर 400 मीटर दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये खेळाडू शालेय तसंच महाविद्यालयीन युवतींनी सहभाग नोंदवला. नागपूर महानगरपालिकेतर्फे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून स्त्री शक्तीचा जागर आणि स्त्रीत्वाचा सन्मान करण्यासाठी यशवंत स्टेडियम इथं आयोजित पिंक मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सशक्त भविष्य आणि स्वतःच्या आरोग्यासाठी हजारोंच्या संख्येत महिलांनी स्पर्धेत सहभाग घेत आरोग्याप्रती सजग राहण्याचा संदेश दिला. या मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन समाजसेविका अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केलं तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नीता ठाकरे होत्या. नागपुरात एनटीपीसी मौदा टाउनशिपच्या सेंट्रल पार्कमध्ये वॉकेथॉन झुंबा सत्र आणि केक कटिंग समारंभाचं आयोजन करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे विदर्भ साहित्य संघ साहित्य विहार अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था आणि पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान या साहित्य संस्थांच्या संयुक्त विद्यमानं आज महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात हा कार्यक्रम पार पडला. आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून गोंदिया शहरातील संडे सायकल ग्रुपच्या महिलांनी नऊवारी परिधान करत सायकल रॅलीत सहभाग घेतला. शहरभर भ्रमण करून आरोग्यदायी जीवनाचा संदेश यावेळी देण्यात आला.
महिलांना हे संदेश द्यायचे मला की सर्वात चांगली एक्सरसाइज आहे ही सायकलिंग करणं. सायकलिंग करून आपण आपल्या शरीराला पण व्यवस्थित ठेवू शकतो आणि पर्यावरणाला पण व्यवस्थित ठेवू शकतो. तर माझी हीच एक अपील आहे की सगळ्यांनी सायकलिंग करावी.
गोंदिया शहरात सुपरवुमन ग्रुपच्या वतीनं बाईक रॅली काढत महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 14 ते 15 वर्षे वयोगटातल्या मुलींसाठी राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा प्रारंभ आज होत आहे. राज्यातील एकूण 9,84,414 मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार असून लसीकरण पूर्णपणे मोफत आणि पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण केलं जाईल. लाभार्थ्यांची नोंदणी आणि प्रमाणपत्र वितरण केंद्र शासनाच्या यू विन या डिजिटल पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागातर्फे जल महोत्सव 2026 हे देशव्यापी अभियान 8 मार्च ते 22 मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ग्रामीण पाणी पुरवठा सेवा वितरणात जनभागीदारी आणि समुदायाचे मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी हे अभियान जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणार आहे. जल महोत्सव हा देशव्यापी जनआंदोलन म्हणून संकल्पित करण्यात आला असून या उपक्रमात ग्रामपंचायती, ग्रामस्तरावरील पाणी आणि स्वच्छता समित्या, स्वयंसहाय्यता गट, युवक स्वयंसेवक शिक्षक शैक्षणिक संस्था तसंच स्थानिक समुदाय सहभागी होऊन सुजलग्राम या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाला चालना देणार आहेत. जलमहोत्सवाअंतर्गत बुधवार दिनांक 11 मार्च रोजी नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थापनाला बळकटी देणाऱ्या तसंच नळाद्वारे पाणीपुरवठा प्रणालीचे शाश्वत व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तळागाळातील उत्कृष्ट नेतृत्वाचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात देखील जलमहोत्सवाच्या निमित्तानं गावांमध्ये पाणी समित्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जाणार असून प्रशिक्षित महिलांच्या सहाय्यानं फील्ड टेस्टिंग किटद्वारे पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी केली जाईल. भारतीय सैन्याच्या वतीने मुख्यालय उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरिया यांच्या मार्गदर्शनाखाली आज कविवर्य सुरेश भट सभागृहात व्हेटरन्स सन्मान संपर्क रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीमध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील माजी सैनिक सहभागी झाले. माजी सैनिकांच्या तक्रारी जाणून घेणं तसंच सैन्यदल आणि केंद्र राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणं हा या उपक्रमाचा उद्देश होता.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर आखाती प्रदेशातून आतापर्यंत 52,000 जास्त भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. आखाती देशांमधलं हवाई क्षेत्र अंशतः खुलं करण्यात आल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये विमानाच्या आणखी फेऱ्या पाठवून सर्व भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणलं जाईल. पश्चिम आशियातल्या संघर्षग्रस्त परिस्थितीमुळे दिल्ली आणि मुंबई इथल्या विमानतळांवर आज 100 जास्त आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं रद्द करण्यात आली. त्यामुळे पश्चिम आशियातल्या काही देशांमध्ये जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानसेवांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असं विमानतळ प्राधिकरणानं म्हटलं आहे. दरम्यान सीबीएसईनं या प्रदेशात येत्या 9, 10 आणि 11 मार्च रोजी होणाऱ्या 12वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या संपर्कात राहावं आणि अधिकृत घोषणांचं पालन करावं असं याबाबतच्या निवेदनात म्हटलं आहे. भारताला ऊर्जेचा पुरेसा पुरवठा होत असून कच्चं तेल, एलपीजी अथवा एलएनजीचा कोणताही तुटवडा नसल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. दिवसातून 2 देशाच्या ऊर्जा परिस्थितीचा आढावा घेतला जात असून आयातीचे विविध स्रोत वापरले जात आहेत आणि त्यामुळे देशाची ऊर्जेची गरज भागेल असं त्यांनी म्हटलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर बुलडाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून 27 मार्चपर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गॅन्ट्री उभारण्याचं काम 15 टप्प्यात प्रस्तावित आहे. या दरम्यान प्रत्येक संबंधित वाहिनीवरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांच्या कालावधीसाठी पूर्ण थांबवण्यात येणार आहे. भारताच्या लक्ष्य सेननं ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याचा सामना आज संध्याकाळी चिनी तैपेईच्या लिन चून ई सोबत होईल. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यनं कॅनडाच्या व्हिक्टर लाय याचा 21-16, 18-21, 21-15 असा पराभव केला. टी20 क्रिकेट विश्वचषक विजेतेपदासाठी भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. सामना संध्याकाळी 7 सुरू होईल. टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची भारताची ही चौथी वेळ आहे तर न्यूझीलंड संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. हवामान. नागपुरात आज 37.4 डिग्री सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं आहे तर मागील 24 तासात अकोला इथं सर्वाधिक 40.8 डिग्री अंश तापमानाची नोंद करण्यात आली. याशिवाय वर्धा इथं 40, अमरावती इथं 40.6 तर वाशिम इथं 39.2 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ इथल्या तापमानात देखील 38 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवण्यात आलं आहे. अवैधरित्या कर्ज देऊन मूळ रकमेपेक्षा जास्त रक्कम वसूल करणाऱ्या सावकार दाम्पत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार भंडारा जिल्ह्यातील पवनी इथं उघडकीस आला. या प्रकरणात 3,50,000 रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात 10% व्याजानं एकूण 13,80,000 रुपये वसूल करण्यात आले होते. पवनी पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 152 आणि 351 आणि महाराष्ट्र सावकारी कायदा 2014 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय महिला दिन संपूर्ण राज्यात विविध उपक्रमांनी साजरा. राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा आज प्रारंभ. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थापनावर भर देण्यासाठी देशव्यापी जलमहोत्सव 2026 अभियानाला आजपासून सुरुवात आणि टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.